चीनीमंडी.com पॉडकास्ट।
संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू, जिल्ह्यांच्या सीमाही बंद। जनतेच्या हितासाठी कर्तव्य भावनेनं संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलं। आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी लाईव्ह प्रसारणातून संवाद साधला आणि जाहीर केलं, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। जिल्ह्यांच्या सीमाही सील। मुख्यमंत्री म्हणाले की देशांतर्गत विमान वाहतूक थांबवण्यासाठी आपण प्रधानमंत्र्यांना विनंती पत्र पाठवलं आहे। आणखी एक पाऊल आज उचलण्यात येत असल्याचं सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्राच्या इतर राज्यांशी सीमा आपण बंद केल्या आहेतच, आता जिल्ह्यांच्या सीमाही आपण बंद करत आहोत। जिथं विषाणूचा अजून प्रादुर्भाव झालेला नाही तिथं विषाणू पोहोचू नये, हा त्यामागचा उद्देश आहे। अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, ही केवळ मौज मजा करण्याची नाही तर स्वयंशिस्तीनं वागण्याची वेळ आहे, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की ही बंधनं काही काळासाठी आहेत। जीवनावश्यक वस्तू, औषधं निर्माण करणारे कारखाने, दूध, बेकरी, कृषी उद्योगाशी संबंधित दुकानं, पशुखाद्याची दुकानं, पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकानं आणि दवाखाने सुरूच राहणार आहेत। गर्दी नाही म्हणजे नाहीच, गर्दी करायची नाही म्हणजे नाहीच, याचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले की अत्यावश्यक सेवेमध्ये खासगी वाहनं रस्त्यांवर उतरतील। टॅक्सीमध्ये चालक अधिक 2 व्यक्ती तसंच रिक्षांमध्ये चालक अधिक 1 व्यक्ती अशी परवानगी तेही फक्त अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येईल। संकट आहे पण भविष्यात ते आटोक्यात ठेवायचं असेल तर नियम पाळावेच लागतील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। आरोग्य व्यवस्थेचा आढावा। आज संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्याचं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की आरोग्य व्यवस्थेला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अंगणवाडी सेविका, आशा, होमगार्ड यांना प्रशिक्षण देऊन त्यांची मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। माध्यमांना धन्यवाद। घाबरून जाण्याची वेळ नसली तरी काळजी घेण्याची वेळ आहे। सरकार जनजागृती करत आहे, अनेक माध्यमही काय करावं आणि काय करू नये याची माहिती देऊन सहकार्य करत आहेत, याचं कौतुक करून मुख्यमंत्र्यांनी यासाठी अधिकृत सूत्राद्वारे येणाऱ्या माहितीचाच उपयोग या कामी केला जावा अशी अपेक्षाही व्यक्त केली। होम क्वारंटाईन लोकांनी काळजी घ्यावी। परदेशातून आलेल्या आणि ज्यांना होम क्वारंटाईन केलं आहे अशा लोकांनी 15 दिवस समाजाच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी स्वतःला वेगळं ठेवावं, बाहेर फिरू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। सायरन वाजला आहे, पुढचे काही दिवस महत्वाचे आहेत, त्यामुळे सर्वांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे। आत्तापर्यंत सर्वांनी सहकार्य केलं आहे, भविष्यात हे सहकार्य कायम ठेवून आपण सर्व मिळून त्यावर मात करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला।